या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
कॅन्सर आणि त्याचा पुनरुद्भव या श्रृंखलेमध्ये आज आपण आतड्याचा कर्करोग किंवा कोलन कॅन्सर याबद्दलची माहिती बघणार आहोत. आतड्याचा कर्करोग झाल्यानंतर तो शरीराच्या कोणत्या भागात किंवा अवयवांमध्ये परत येण्याची शक्यता असते आणि त्याचा रुग्णाच्या आयुर्मानाशी काही संबंध असतो का?
प्राथमिक अवस्थेतील कोलन कॅन्सर हा अत्यंत चांगला समजणाऱ्या कॅन्सर्सपैकी आहे आणि म्हणूनच संपूर्ण बरा होऊ शकतो अशा उद्देशाने केलेल्या शस्त्रक्रियेनंतर देखील सुमारे 30-50% रुग्णांमध्ये या कॅन्सरचा पुनरुद्भव आढळतो. बऱ्याचदा हा पुनरुद्भव ज्या ठिकाणी शस्त्रकर्म झालेलं आहे त्याच ठिकाणी आढळतो, ज्याला लोकल रिकरन्स असं म्हटलं जातं. तर कित्येकदा शस्त्रक्रियेपासून दूरच्या जागी देखील याचा पुनरुद्भव आढळतो. यामध्ये शरीरातील आसपासच्या प्रदेशामधील लिम्फ नोड्स किंवा लसिका ग्रंथींचा समावेश असतो. तर अवयवांपैकी मात्र प्राधान्याने आढळणारा अवयव म्हणजे यकृत किंवा लिव्हर होय. कोलन कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेतील रुग्णांमध्ये देखील सुमारे 50% रुग्णांमध्ये लिव्हर मेटास्टॅसिस किंवा हा आजार यकृतामध्ये पसरलेला आढळतो. तसेच याखेरीजही फुफ्फुसांमध्ये, मेंदूमध्ये किंवा आतड्यांवरील आवरणांमध्ये, ज्याला पेरिटोनियम म्हटलं जातं, अशा ठिकाणी देखील या कॅन्सरचा पुनरुद्भव किंवा प्रादुर्भाव आढळतो. साहजिकच ज्या रुग्णांमध्ये कोलन कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेमध्ये झालेले असते अशा रुग्णांपैकी सुमारे 70% रुग्णांना 5 वर्षांपर्यंतचे आयुष्य मिळते. तर ज्यावेळी मात्र हा कॅन्सर इतर ठिकाणी पसरलेला असतो अशा रुग्णांमध्ये मात्र ही टक्केवारी केवळ 10-15% खाली येते. अलीकडेच झालेल्या संशोधनातून असंही दिसून आले की भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये कोलन कॅन्सरपासून मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण तुलनेने अधिक आढळतं.
आतड्याच्या कर्करोगाची चिकित्सा घेतल्यानंतर तो साधारण किती काळानं परत येऊ शकतो आणि तो परत येण्याची काही कारणं आहेत का?
अत्यंत चांगला समजला जाणाऱ्या कॅन्सर्सपैकी एक असा कोलन कॅन्सर असूनसुद्धा संपूर्णपणे बरा होण्याच्या उद्देशाने केलेल्या शस्त्रक्रियेनंतर देखील सुमारे 95% रुग्णांमध्ये मात्र याचा पुनरुद्भव 4 वर्षांमध्ये होताना दिसतो हे अलीकडेच 2021 झालेल्या संशोधनातून निष्पन्न झालं आहे. तर या 95% रुग्णांपैकी सुमारे 60-80% रुग्णांमध्ये मात्र शस्त्रक्रियेनंतर पहिल्या 2 वर्षांमध्येच याचा पुनरुद्भव आढळतो. ह्या कॅन्सरचा पुनरुद्भव होण्यामध्ये शस्त्रक्रियेपश्चात ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली गेली त्या कडांमध्ये कॅन्सरचा काही भाग तसाच राहणे तसेच आजूबाजूच्या भागातील लिम्फ नोड्स पॉझिटिव्ह असणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. परंतु यापैकी काहीही नसेल म्हणजे निदान अत्यंत प्राथमिक अवस्थेत झालेलं आहे, शस्त्रक्रिया उत्तम झालेली आहे, मार्जिन्स निगेटिव्ह आहेत, लिम्फ नोड्समध्ये कुठेही प्रादुर्भाव झालेला नाही असं असताना देखील याचा पुनरुद्भव आढळतो, तर इतकी उत्तम शस्त्रक्रिया होऊन देखील याचा पुनरुद्भव आढळण्याचं कारण काय? तर याची बरीच कारणे असून अलीकडे 2021 अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनानुसार असंही पुढं आलं आहे की ज्या रुग्णांमध्ये किमोथेरपी तसेच रेडिएशन या चिकित्सा दिल्या जातात त्या रुग्णांमध्ये या कॅन्सरचा पुनरुद्भव जवळजवळ सर्व रुग्णांमध्ये होताना दिसतो.
आतड्याच्या कर्करोगाच्या पुनरुद्भवाची शक्यता किंवा रिकरन्स रक्ताच्या किंवा इतर कोणत्या तपासण्यांवरून समजू शकतो का?
ज्या रुग्णांमध्ये आतड्याच्या कॅन्सरची चिकित्सा केली गेली आहे, मग त्यात शस्त्रक्रिया असेल, किमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, आणि याद्वारे कॅन्सरचे संपूर्ण उच्चाटन करून कॅन्सरचा सद्यस्थितीत कोणताही दृश्य पुरावा नाही अशा अवस्थेनंतर याचा पुनरुद्भव आहे का याकरिता आयुर्वेदानुसार रुग्णाची तपासणी, दोषस्थिती, धातुसौष्ठव किंवा धातूंची परिस्थिती, सारासारत्व अशा अनेक बाबींचा विचार करून हा कॅन्सर परत येण्याची शक्यता तपासली जाते. तर इतर अनेक कॅन्सर्समध्ये केली जाणाऱ्या आधुनिक तपासण्यांपैकी सीटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन, रक्ताच्या तपासण्या या तर नियमितपणे केल्या जातातच. कोलोन कॅन्सरमध्ये विशेषत संबंधित ट्युमर मार्कर्स तसेच कोलोनोस्कोपी देखील केली जाते आणि गरज पडेल त्या ठिकाणी बायोप्सी करून या आजाराचा पुनरुद्भव सुनिश्चित केला जातो.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आतड्याचा कर्करोग हा प्रामुख्यानं यकृतामध्ये पसरतो, याशिवाय फुफ्फुसामध्ये, मेंदूमध्ये आणि आतड्यांमधील आवरणामध्ये याचा पुनरुद्भव होताना दिसतो. अलीकडं झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आतड्याच्या कर्करोगामुळं मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे तुलनेनं अधिक आढळत आहे. संपूर्णपणे बरा होण्याच्या उद्देशाने केलेल्या शस्त्रक्रियेनंतर देखील सुमारे 95% रुग्णांमध्ये मात्र याचा पुनरुद्भव सुमारे 4 होताना दिसतो. तसंच आतड्याच्या कर्करोगाचा पुनरुद्भव समजण्यासाठी रक्ताच्या तपासणीसह करण्यात येणाऱ्या विविध चाचण्या याबाबतची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.